नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करून आपणही आपल्या शहरांच्या महानगरांच्या जडणघडणीत योगदान द्यावं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलं आहे. सर्व महापालिकांच्या 893 प्रभागातल्या 2869 नगरसेवक पदांसाठी 15,931 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 3,48,00,000 अधिक मतदार या सर्व उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहरात 1,267 मतदान केंद्र असून जालना इथं 291, परभणी इथं 341, लातूर 375 आणि नांदेड इथं 600 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. महापालिकांसाठी प्रभागनिहाय मतदानाची ही पहिलीच वेळ आहे. जालना महापालिकेत सकाळी 9:30 वाजेपर्यंत 8.24 तर परभणी महापालिकेत सुमारे 7% मतदान झालं. परभणी इथं प्रभाग क्रमांक 4 एका मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यानं या ठिकाणचं मतदान बंद पडलं आहे. प्रशासन पुढील व्यवस्था करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणीत आज थंडीचा प्रभाव कमी असल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा वाढत आहेत. सकाळच्या टप्प्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी शहरातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. नाशिक शहरात काही केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाडाच्या घटना वगळता मतदान शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी मतदार यादीत नाव सापडत नाही किंवा मतदान केंद्र दूरवर देण्यात आल्यानं मतदारांमध्ये नाराजी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनीही मतदान केलं. यावेळी त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं. भारतीय सेना दिनानिमित्त आज देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला, शिस्तीला आणि सर्वोच्च बलिदानाला देश नमन करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेना दिनानिमित्त देशातले सर्व सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता, आपत्ती निवारणातील योगदान आणि राष्ट्रप्रथम या प्रेरणादायी भावनेद्वारे भारतीय सैन्य देशसेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या रक्षणासाठी कठीण परिस्थितीतही सदैव सज्ज असलेल्या सैनिकांच्या शौर्याचा, निष्ठेचा आणि निस्वार्थ सेवेचा सन्मान केला. कर्तव्य बजावताना बलिदान देणाऱ्या हुतात्म्या सैनिकांना त्यांनी आदरांजली अर्पण केली. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचं उद्घाटन होत आहे. या परिषदेत 42 राष्ट्रकुल राष्ट्रांचे 61 अध्यक्ष, पीठासीन अधिकाऱ्यांसह 4 अर्धस्वायत्त देशांचे संसद अध्यक्षही सहभागी होत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेचे अध्यक्ष आहेत. संसदीय लोकशाही बळकट आणि अधिक प्रभावी करण्याच्या उद्दिष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक प्रगत संवाद, नवोन्मेष आणि सहकार्यासाठी ही परिषद मुख्य जागतिक मंच म्हणून काम करेल असं बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्यात सिकल सेलचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष तपासणी अरुणोदय मोहीम सुरू होत आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सिकल सेलचं लवकर निदान आणि उपचारांचं महत्व सांगितलं जाणार आहे. 2019 ते ऑक्टोबर 2025 जवळपास 1.5 कोटी लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात 12,420 सिकल सेल रुग्ण आणि 1,24,275 सिकल सेल वाहक होते. त्यापैकी बहुतेक रुग्ण आदिवासी बहुल जिल्ह्यातील असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं रेती माफिया, अवैध दारू आणि गुटखा विक्रेते तसंच गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करत मागील काही महिन्यात 6 जणांना हद्दपार करण्यात आलं. उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी ही कारवाई केली. यासंदर्भात आणखी काही प्रस्ताव प्रलंबित असून त्याबाबत सुनावणी सुरू असून चौकशीअंती निर्णय घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या एका उमेदवारांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका बांधकाम ठेकेदाराला बळजबरीने मोटारी डांबून मारहाण करत अपहरण करून नंतर सोडून पलायन केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 5 उमेदवार कमलेश बोडके यांचे विरुद्ध ही कारवाई करण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.